हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मेऽग्निश्च म आपश्च मे वीरुधश्च म ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
या सिंधे अभंगमण हरि 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 कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार तेने योग सार दिले मद तेने योग सार दिले मद कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार मन पवनाची दाखुनिया वाट मन पवनाची दाखोनिया वाट गगनाची गाट बांधिये गगनाची गाट बांधिये कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार शून्यानि शून्याचे बीज महाशून्य शून्यानि शून्याचे बीज महाशून्य भेटविनि धन्य हरे रूप कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार तेने योग सार दिले मज तेने योग सार दिले मज स्वामी मने माधा, स्वामी मने माधा, स्वामी मने माधा, आ स्वामी मने माधा, स्वामी मने माधा, स्वामी मने माधा, नाट्य संप्रदाय स्वामी मने माधा, नाट्य संप्रदाय अवधे हरिमय योग बळी, अवधे हरिमय योग बळे, कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर सद्गुरु उदार, तेने योग सार दिले मज, तेने योग सार दिले मज, मन पवनाची दाखोनिया वाट, गगनाची गाठ बांधिएली, कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर सद्गुरु उदार, सद्गुरु उदार।
मागे प्रवचनात आपण म्हणाला होतात की ध्यानाच्या वेळेला जीभ कधी कधी टाळ्याच्या इथे तोंडात वरच्या बाजूला जिथे हाडाचा भाग संपून मऊ भाग सुरू होतो तिथे लावली किंवा आपोआप लागली की एक मुद्रा असते, शांभवी किंवा खेचरी असे नाव असावे निश्चित आठवत नाही। ध्यानाच्या वेळी मला हल्ली तसे करावेसे वाटते किंवा थोड्या प्रमाणात तसे होत असावे, कदाचित हे ऐकल्याने तसे करावेसे वाटत असावे, पण तशी जीव लावली आणि ध्यान केले की बरे वाटते। हे विचारणे खूपच प्रीमॅच्युअर आहे, पण असे करावे का होत असेल तरच होऊ द्यावे। प्रवचनात ऐकल्यामुळे तसे मी न कळत करतोय काय असे वाटते, याचे उत्तर आपल्याला योग्य वाटले तर वैयक्तिकरित्या किंवा सत्संगात द्यावे ही विनंती। ध्यानाच्या वेळेला जो आसन विचार सांगितलेला आहे त्या आसन विचारामध्ये आपले पाय कसे असावेत, आपला मणका पाठ कशी असावी, मान कशी असावी, मस्तक कसं असावं, हात कुठं असावेत, याचं वर्णन केलेलं असतं। मांडी घातलेली असावी, त्याच्यातही सिद्धासन, वज्रासन अशा प्रकारचं एखादं आसन असावं, पद्मासन असावं असं सांगितलेलं आहे। हात गुडघ्यावर ठेवावेत किंवा एकमेकांच्या जवळ ठेवावेत असं सांगितलेलं आहे। पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत असावेत असं सांगितलेलं आहे। जी हनुवटी आहे ती जमिनीला समांतर असावी, जे मान मागे झुकलेली नसावी, तसंच हनुवटी छातीच्या दिशेला गेलेली अशी नसावी असं सांगितलेलं आहे। सांगितला न जाणारा भाग म्हणजे आपला चेहरा कसा असावा हे सांगितलेलं नाहीये. ते सहसा सांगितलं जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या ज्या भुवया आहेत त्या नेहमीसारख्या साध्या असाव्यात. कपाळाचे स्नायू कानशिलाचे स्नायू हे ताणून धरलेले नसावेत. भुवया कपाळाच्या दिशेने वर केलेल्या आणि आठ्या पडलेल्या अशा नसाव्यात. गालाचे स्नायू ओघळून जरी जणू खाली पडतील इतके सैल असावेत असं सांगितलेलं आहे. डोक्याचा मागचा भाग जो आहे तिथेही ताण नसावा. खांदे ताणले तर इथेही ताण निर्माण होतो. त्यामुळे खांदेही साधे नेहमीसारखे ताठ पण पुढच्या बाजूला पाडलेले किंवा चालताना किंवा एरवी व्यायामाची जी आदर्श पद्धत आहे ती म्हणजे खांदे मागं घेतलेले आणि छाती पुढे काढलेली असं काही इतकं करू नये. साधे असावेत असं सांगितलेलं आहे. तसे असतील तर मग मान मागची आणि मागचा डोक्याचा भाग याच्यावर ताण पडणार नाही. तसंच आपल्या ज्या दंतपंक्ती आहेत त्या एकमेकांवर दाबलेल्या नसाव्यात असं सांगितलेलं आहे. त्या सैल सोडाव्यात. त्यामुळे असं होतं की दात एकमेकांना चिकटलेले न राहता खालचा जबडा आहे तो खालच्या दिशेने थोडा गेला असं असावं. ओठ मात्र मिटलेले असावेत. आणि जर आता मी बोलतोय तसं तुम्ही करून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची जीभ अधांतरी राहते. खालचा जो जबडा आहे तो खालच्या बाजूला गेला ओठ मिटलेले आहेत तेव्हा जिभेला दोन पर्याय राहतात. एक म्हणजे खालच्या मणक्या खालच्या जबड्याबरोबर किंचित खाली जाणं पण जिभेची जी नैसर्गिक सरळ अशी पोझिशन आहे तर त्याच्याऐवजी ती मुद्दाम किंचित खाली घ्यायला नको वाटते आणि वर असेल तर ती अधांतरी राहते. तिला कुठला सपोर्ट नसल्यामुळे ती नैसर्गिक रीतीने मागं जाणं अपेक्षित आहे. ती किंचित मागं जाते आणि मागं गेल्यावर वरच्या टाळ्यापाशी चिकटते. अजून चांगली मागं गेली तर इथं वर्णन केलंय तसं जिथं हाडाचा भाग संपतो जबड्यातला वरच्या आणि त्वचेचा मऊ पडदा लागतो त्याच्यापाशी ती थोडीशी चिकटलेली राहते. हे जे सांगितलेलं आहे ते कुठेही ताण घेऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. जसं मांडी पाय याच्यावर ताण नको, कंबर पाठ याच्यावर ताण नको, खांद्यांवर ताण नको, हातावर ताण नको, मान देखील खाली झुकलेली अती असेल तर मणक्यांवर ताण येईल, जास्त मागच्या बाजूला झुकलेली असेल तरी मणक्यांवरच ताण येईल असं काही नको. हे जसं सांगितलंय तसं चेहरा आपला अतिशय शिथिल असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हा भाग आहे. आता जेव्हा ध्यान एखाद्याचं चांगलं लागतं तेव्हा काही मुद्रा होते. त्या मुद्रेला खेचरी शांभवी असं म्हणण्याची जी पद्धत आहे त्याच्यातही नेमकं हेच घडतं. पतंजलींनी प्रयत्न शैथिल्य असं जे सांगितलेलं आहे ध्यानामध्ये संवेगाने प्रयत्न करावेत पण त्या प्रयत्नांचा ताण न घेता त्या प्रयत्नांमध्ये एक प्रकारे शैथिल्य अनुभवावं. स्नायूंचं अवयवांचं असं शैथिल्य अनुभवावं ते आणावं. ताणून बसू नये असं सांगितलेलं आहे. त्याच वर्णनामध्ये हे आहे जीभ अशा प्रकारे मागं जाणं वरच्या टाळ्याला चिकटणं हे विचारापासून अलिप्त राहण्याच्या ज्या ध्यानाच्या मूळ मंत्राशी तसा संबंध त्याचा काही नाहीये. ध्यानामध्ये एक तंत्र आहे, एक मंत्र आहे. मंत्र साक्षित्वाचा आहे. जो ध्याता आहे त्या ध्यात्यानी विचारामध्ये सापडू नये, विचाराला अलिप्तपणाने बाजूला सारावं, आणि बाजूला सारल्यानंतर जी शून्य स्थिती येईल काही निमिष मात्र, तर तीही तटस्थतेने पाहावी. परत विचार उठला तरी देखील तो तटस्थतेने पाहावा म्हणजे आपोआप संपेल. विचार अशा प्रकारे आपोआप नाहीसे झाले, त्याच्यामध्ये अंतर निर्माण झालं की फक्त पाहणारा उरतो, ध्याता उरतो. जाणीवरूप ध्याता पाहत असतो पण समोर विचार काही नसतात. नंतर जो जाणीवरूप आहे तो आपल्या स्वतःला केवळ प्रतीत होतो आणि बाकी सगळ्याचं विस्मरण होतं, आणि त्याला आपण आनंद स्वरूप आहोत अशी प्रचिती येते, सुख स्वरूप आहोत अशी प्रचिती येते, किंवा त्यावेळेला तो सुखरूप होऊन राहतो, देहाचं भान जातं. हे जे ध्यानाचा हा मंत्र जो आहे, ध्यानाची मूळ प्रक्रिया, त्याचा आणि याचा तितका संबंध नाही. ध्यानाचं हे तंत्र आहे की तुमची मांडी कशी असावी, इथपासून सगळं शरीर कसं असावं, की जेणेकरून ध्यानाचा जो मंत्र आहे तो सोपा जावा. म्हणून चांगलं ध्यान लागलेल्या व्यक्तीचे नेत्र ऊर्ध्वगामी झालेले असतात, पण म्हणून जो भुवया उगीच ताणतो आणि असं बघतो त्याचं ध्यान चांगलं चाललेलं आहे असा निष्कर्ष नाही. आपोआप जे घडतं तर त्यावेळेला तसं होतं, तसंच चांगल्या ध्यानाच्या वेळेला आपोआप जीभ मागंही जाते. जबड्यावरचा ताण कुठलाच कुठंच ताण नसावा, याच्यात तो जबडा आणि जिभेचं वर्णन आहे. त्यामुळं ते तेवढ्या महत्वाने घ्यावं आणि अतिमहत्वाने घेऊ नये असं मी तुम्हाला सांगेन. प्रवचनात ऐकल्यामुळे तसे मी नकळत करतो का असे वाटते. एखाद वेळ तसंही असेल, पण आपला चेहरा देखील अत्यंत शिथिल ठेवण्याची सवय ही नेहमी ठेवावी. ध्यानामध्ये काही ना काहीतरी कुठंतरी आपण विचार थांबायला लागले की ताण देण्याची शक्यता असते. कोणी असे खांद्याला ताण देऊन बसतात, कोणी पाठ मागं नेतात. आपल्या जेव्हा लक्षात येईल त्याला स्वतःलाही समजतं की आपण ताण दिलेला आहे. हात घट्ट खाली दाबून धरतात कोणी कोणी, डोल येतो, मान हलते, आणि हे थांबवावं असं वाटत नाही, कारण विचार थांबलेले असतात. ही शरीराची हालचाल होतीये हे जरी समजलं तरी देखील ती मुद्दामून थांबवायला गेलं की मग ध्यानाची चांगली स्थिती मोडते, त्यामुळे तसं होऊ देत नाही. तो भुवया वर जातात, डोळे किंचित ऊर्ध्वगामी होतात, हे सहज होतं. सहज जे होतं ते चांगलं, मुद्दाम करू नये. तरी देखील आपण शैथिल्याचा अनुभव ध्यानामध्ये वारंवार घ्यावा. अगदी चांगलं चाललेलं आहे ध्यान, आणि जेव्हा समजतं आपल्याला की आपण फार पुढं मान झुकलीय, तेव्हा आपण सरळ करावी, एकदा अशी करून घ्यावी, सगळा ताण हलका करावा आणि पुन्हा नीट सरळ ठेवावी. तसंच ताणून बसू नये, त्याच्यातलाच हा एक भाग आहे की मुद्दामहून जीभ मागं नेल्यामुळे फार उत्तम ध्यान होईल. खेचरी मुद्रेचं वर्णन आहे, पण खेचरी मुद्रा लावून बसला म्हणून ध्यान चांगलं होईल असं नाही. ती आपोआप होणारी स्थिती आहे. हाताच्या देखील मुद्रा काही होण्याची शक्यता असते, पण म्हणून अगदी असा बसला कोणी म्हणजे त्याचं फार चांगलं ध्यान होईल असं नाही. पण खूप चांगलं ध्यान झालं की हे दोन पॉइंट दाबले जातात, सहज दाबले जातात, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे हे तारतम्याने अशा प्रकारे आपण लक्षात घेतलेलं चांगलं असं मला वाटतं. वतन अभंग आहे.
लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा सुखवसे तुझे पाई सुखवसे तुझे पाई मज ठेवी तेची पाई लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा माझी अल्प हे वासना माझी अल्प हे वासना तू तो उदारांचा राणा तू तो उदारांचा राणा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा तू का म्हणे भोगे भोगे तू का म्हणे भोगे पीडा केली तवे गे लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा
वाह 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 ये शैलजा अब कम माझी अल्प हे वासना माझी वासना अतिशय अल्प आहे तू तो उदारांचा राणा उदार उदार म्हणतात त्यांचा तू त्यांच्यात श्रेष्ठ असा तू आहेस आणि माझी किती अल्प वासना आहे तुझ्या पायी सुख आहे आणि मला तुझ्या पायी राहायचं आहे याच्यापेक्षा काही वासना नाही इतकी अल्प वासना माझी आहे तू ती पुरवशीलच हो
गुरु सी भगारे रज कर हो जा
गुरु से भजावे, रजक हो जावे, रूप साजिरे नितांत सुंदर, रूप साजिरे नितांत सुंदर, प्रेम रसते भाषण मधुतर, आशीर्वचने दृष्टि सुधाकर, वर्षावातन हवे, रजकण होनी जावे, गुरु सी भजावे, रजकण होनी जावे, निज हृदय जा प्रेम मंदिरे, निज हृदय जा प्रेम मंदिरे, स्मृति रव गुंजन होत अंतरी, पवित्र तेजे पावन मंजिरे, बनुने समर्पित भावे, रजकण होनी जावे, गुरु सी भजावे, रजकण होनी जावे, स्थिति गति मती तुझा कृपे ने, स्थिति गति मती तुझा कृपे ने, गंधित होने समरसते ने, व्यापुरी जीवन तुझा चिंतने, अविरत मार्ग क्रमावे, रजकण होनी जावे, गुरु से भजावे, रजकण होनी जावे, परम दयेची अमित साठवण, परम दयेची अमित साठवण, घडो सर्वथा अनुरेणूतून, घेता वेचुनी तेजाचे क्षण, जीवन उजळून जावे, रजकण होनी जावे, गुरु से भजावे, रजकण होनी जावे, तुझा निरंतर सेवक भावे, तुझा निरंतर सेवक भावे, करंदाजे गुरु माधवे प्रेमे जवई धरावे रज कण होनी जावे गुरु सी भजावे रज कण होनी जावे रज कण होनी जावे।
छान फार छान। स्वामीजी ध्यानात जे मिळाले त्याचे अनुसंधान व्यवहार काळी ठेवण्याचा प्रयत्न करायला आपण सांगता, त्यावर थोडे चिंतन घडले ते योग्य आहे का यावर कृपया मार्गदर्शन करावे। फक्त विचार कमी होतात, व्यवहार काळी देखील विचार कमीत कमी ठेवावेत, निस्तरंगता राखता यावी। जे ध्यानात विचार कमीत कमी होतात तर व्यवहार काळी देखील विचार कमीत कमी ठेवावेत, निस्तरंगता देखील राखता यावी। अमन अवस्था, ध्यानात जर मनरहित अमन स्थिती म्हणजे शांती देखील, मन म्हणजेच गोंधळ आहे, व्यवहार काळी देखील मनरहित स्थितीचा अधूनमधून स्पर्श, भ्रूमध्यापाशी जाणीवेचे भान निर्माण होते, व्यवहार काळीही आपण दे टिंब म टिंब बू टिंब लिहिलंय, देह मन बुद्धी नसून ध्यानकाळी जाणवलेली ती शुद्ध जाणीव आहोत याचा अधूनमधून आठव राखता येणं। स्वामीजी ही जाणीव राखता येणं म्हणजेच सोहमचे अनुसंधान आहे का सोहमचे अनुसंधान म्हणजे बोधाचे स्मरण आहे असे प्रश्न विचारलेले आहेत। ध्यानात आपण काही ना काहीतरी मिळवून उठतो, उठणं अपेक्षित आहे। खरं म्हणजे ध्यान हे ध्याता ध्येयरूप होईपर्यंत करण्याची गोष्ट आहे, वेळेचा त्याच्याशी काही संबंध नाही। तुम्ही एक तास करावं का दीड तास करावं का अडीच तास करावं असा संबंध नसून ध्याता ध्येयस्वरूप झाला की थोड्या वेळानी उठावं। ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढिगा। ध्यात्यानी आपण ध्यानाचा आश्रय करून ध्येय स्वरूप व्हायचं आहे असं लक्षात ठेवून जे करायचं आहे त्याला ध्यान रूढी असं म्हणतात। तेथं ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडुसुता की जे जेगा। ध्येय ध्यान आणि ध्याता याची एकरूपता होईपर्यंत जे करायचं आहे ते ध्यान आहे। वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला कधी वेळ फार कमी असतो, सगळा दिनक्रम जो असतो त्या दिनक्रमात ध्यान अर्धाच तास असतं किंवा पाऊण तासच असतं असं असल्यामुळे ध्यानाची आपण वेळ ठरवलेली असते। पण ध्याता ध्येय स्वरूप होऊन जर उठला अशी कल्पना करा, ध्यानातून ध्येय स्वरूप होऊन उठला म्हणजे ध्यानामध्ये काय होतं ध्येय स्वरूप होणं म्हणजे, ज्याला भान असतं आपण ध्यानाला बसलेले आहोत, ज्याला ध्यान असतं आपण विचारांचे साक्षी व्हायचं आहे, ज्याला भान असतं आपण विचारांचे साक्षी झालेले आहोत, ज्याला भान असतं निस्तरंगता अनुभवाला येते आहे. ज्याला भान असतं की निस्तरंगता ही गेलेली आहे आणि आपणच केवळ आहोत आणि आपणच केवळ आहोत याच्यातला आपण हेही भान जातं आणि केवळ आहे असं काही शिल्लक राहतं. या ध्यानाच्या चांगल्या चांगल्या पायऱ्या, एकापेक्षा एक चांगली पायरी, यापैकी एक काहीतरी होतं. चांगलं ध्यान लागणं, ध्येयस्वरूप होणं म्हणजे एकतर केवळ आपण आनंद स्वरूप आपण आहोत आणि आनंद हा गृहितच आहे आपण आहोत अशी भावना शिल्लक राहणं, कधी कधी तीही ओलांडली जाऊन केवळ आहे आपण अस्तित्व रूपानी आहोत हा भाग जाऊन केवळ आहे हा भाग शिल्लक राहतो, ते देहरहित व्यापक तत्व असं केवळ आहे अशी जाणीव राहते. या जाणीवेतून उठला, ध्यान करत असताना या जाणीवेतून उठला तर मन कितीतरी प्रभावित झालेलं असतं. त्याच्यापाशी उठला त्या अर्थी मन आलं परत, पण तरी देखील त्याचं जे मन आहे ते मन अथवा बुद्धी अथवा चित्त हे त्यांनी जे सुख अनुभवलेलं असतं त्या सुखाशी तदाकारच झालेलं असतं असं असल्यामुळे उठल्यावरही तो शांत असतो. तो ध्यानातून उठल्यानंतर देखील सुखाचा अनुभव घेत असतो. आणि सुखरूप होऊन त्या सुखाचा देहाशी संबंध नसतो, पण ध्यानातून उठल्यावर त्या व्यक्तीला पूर्ण ध्यानामध्ये देहाचं जरी विस्मरण झालं असलं तरी उठल्यावर एक देह आहे जो चालतो बोलतो हलतो आहे, पण आपण सुखरूप आहोत, ब्रह्मस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी एकरूप आहोत अशी प्रचिती असते. आणि ही प्रचिती त्यांनी प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त लांबवावी, जास्तीत जास्त ठेवावी. हे करण्यासाठी त्यांनी काय करावं? या प्रचितीमध्ये डूब देऊन राहिलेला आहे अशा वेळेला त्यांनी देह भावनेकडं, इंद्रिय भावावर, विषय भावावर लवकरात लवकर न येण्याचं ठरवावं, त्याच भावामध्ये रमून राहण्यासाठी. शिवाय ज्या ज्या काही कृती करेल त्या त्या कृती करत असताना, जी जी कर्म करेल ती कर्म करत असताना देह तरी वरीचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची, अशा प्रकारे ध्यानातून खाली आलेला आहे पण जणू ध्यान संपलेलंच नाहीये, तो त्या सुखाशी तदाकारच आहे. अशा प्रकारे अधिकाधिक काळ काढावा आणि प्रसंगवशात, कारण बाहेर पडायला लागतं, गाडी चालवायला लागते, ऑफिसमध्ये जायला लागतं, तिथं काम समोर असतं, ते काम करायला लागतं, त्यावेळेला ही स्थिती जी आहे अंतिम स्थिती ध्यानाची ती यायच्या आधी काही स्थिती येऊन गेलेल्या असतात. जसं प्रथम विचारांकडे साक्षीत्वानी पाहिलेलं असतं, गाडी चालवताना देखील आपण साक्षीत्व राखून चालवावी, ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिसच्या पायऱ्या चढताना साक्षीत्व राखून चढावं, कारण कोणीतरी सहकारी भेटणार, बरं म्हणणार, नमस्कार म्हणणार, गुड मॉर्निंग म्हणणार, त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे, मनाचं काम सुरू झालं तर साक्षीत्व राखून करावं. ऑफिसमध्ये आपल्या खुर्चीवर जाऊन बसला, समोर काम आहे ते काम करायचं आहे, त्यावेळेला कामाच्या प्रारंभी आपण थोड्या विचाररहित राहावं, साक्षी राहावं. त्या साक्षीचाच पुढचा भाग म्हणजे विचाररहितता, ते विचाररहित होऊन राहावं आणि मग प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करावी. काम करायला सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा त्या कामामध्ये लक्ष घालणं आवश्यक असतं. बौद्धिक कामं असू शकतात, त्यावेळेला असं अनुसंधान म्हणजे दोन गोष्टी एका वेळेला करणं हे मुळीच करू नये. आपण ज्या अधिष्ठानामध्ये आपला देह चालतो बोलतो त्याच अधिष्ठानातून देह मन बुद्धी आता काम करते आहे. आपण आनंद स्वरूप आहोत असं जे लक्षात ठेवलेलं आहे ते लक्षात ठेवून उत्साहानी प्रेमानी एका शिस्तीनी कामाला सुरुवात करावी तेव्हा दोन गोष्टी आठवण्याचं कारण नाही. आणि जर दोन गोष्टी आठवण्याची शक्यता असेल बौद्धिक तितकं काम नसेल काही कामाचं स्वरूप फार वरवरचं असतं तर तेव्हा नामस्मरणपूर्वक काम करू शकतो. अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं जे म्हटलेलं आहे त्याप्रकारे आपण आत्मरूप आहोत असं भान मधून अधून तसा विचार आणून काम करता येणं शक्य आहे. सगळी कामं एकसारखी नसतात पण कोणाशी तरी बोलायचं आहे तुमची मीटिंग आहे तेव्हा बोलण्यामध्ये पूर्ण लक्ष द्यावं. बोलणं संपलं तुम्ही तुमच्या जागी येऊन बसलात थोड्या निस्तरंगता व्हावी म्हणून फक्त विचार कमी होतात व्यवहार काही देखील कमीत कमी विचार ठेवावेत असं व्यवहारातल्या काही टप्प्यांमध्ये शक्य आहे तेव्हा ते जरूर करावं. अमनावस्था काही वेळेला शक्य आहे व्यवहार करताना ठेवावी. वैयक्तिक कामं करत असताना एकतर अमनावस्था ठेवता येणं शक्य आहे. आपण सकाळी उठलोय आणि अन्निक करतो आहोत आता विचार करायची गरज नाहीये. निर्विचार राहून आपल्याला कामं करता येणं शक्य आहे जर सराव केला तर करता येतं. आणि विचारासहित करायचं असेल तर आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा प्रकारचं एखादं ध्येय वाक्य पण त्याचा धोषा न लावता आपण सत्स्वरूप आहोत म्हणजे अविनाशी आहोत नित्य आहोत. थोडं थांबावं आपली जी नित्यता आहे त्या नित्यतेचं चिंतन करावं. आपण अव्यक्त अचिंत्य आहोत म्हणावं आणि मग देह व्यक्त आहे माझ्यातला जो अव्यक्त भाग आहे जाणीवेचा त्याच्याशी एकरूपता साधून थोडा अनुभव घ्यावा. हे ज्याला समजतं आपण अव्यक्त आहोत आपण अक्षर आहोत आपण अविकारी आहोत आपण निर्विकार आहोत हे जो चिंतन करत असतो ते समजण्याचा भाग चित्त या शब्दांनी प्रभावित झालेला असतो. माझ्या ठिकाणी जी ज्ञप्ती मात्र जाणीव आहे म्हणजे जो नित्य आहे त्यालाच आपण नित्य आहोत हे समजतं. जो निराकार आहे त्यालाच आपण निराकार आहोत हे समजतं. तो चित स्वरूप देखील आहे आणि आपण आपलं चैतन्य स्वरूप थोडं अनुभवावं ही हे अन्निक करताना करता येणं शक्य आहे. तुम्ही चालायला जर जात असाल तर चालण्याचा व्यायाम करताना याचा सकट चालता येणं शक्य आहे. कोणत्या वेळेला कोणती साधना करायची असं जर ठरवून ठेवलं तर करता येणं शक्य आहे. विचार उठू न देता चालता येणं शक्य आहे. विचार उठू न देता जेवण करता येणं शक्य आहे. नामस्मरण करत चालता येणं शक्य आहे. नामस्मरण करत अन्निक उरकणं शक्य आहे. नामस्मरण करत जेवण शक्य आहे तेही बेतानी. स्वरूपानंद हरी असं म्हणत असत घास खात असत तो पूर्ण चावत असत सारखं हरी 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 नाही मग त्या भावाशी थोडस तदाकार होण्याचा प्रयत्न करून पुढचा घास असं जेवण शक्य आहे तेवढा ज्याला वेळ आहे त्याला. नाहीतर मग जेवण उरकायचं आहे 10 मिनिटात आणि 10 मिनिटात किती पोळ्या खायच्यात 4 पोळ्या खायच्यात अशा माणसाला हे शक्य नाही. मग त्यांनी आपल्याला काय शक्य आहे ते शोधावं करता येणं शक्य आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात अगदी शेवटची पायरी गाठेपर्यंत या सगळ्या टप्प्यातून जाता येतं जायलाच लागतं. तुम्हाला साक्षीत्व राखता येतं राखावं लागतं. साक्षीत्व जमतं तेव्हा अमनावस्था येते मग शून्यतेचा प्रत्यय येतो. शून्यतेचा प्रत्यय तो त्याच्या पाठोपाठ आपण आत्मा असं समजतं आणि त्याच्यातला आपण हा भाग जातो. हे सगळं करत असताना तुम्हाला आज्ञाचक्राकडे पाहायला सांगितलेलं आहे. पण नंतरचं ध्यान आज्ञाचक्रापाशी नाहीये, हे होणार आहे इथंच. इथं याचा अर्थ इथं नव्हे तर याच्या आत. याच्या आत जिथं जाणीव वास करते, जिथून तुम्ही इथं पाहता तिथं होणार आहे. मी तुम्हाला इथं प्रत्ययाला येईन. उपनिषद देखील म्हणतं की दोन भुवया आणि नासी जिथं मिळते तिथं, पण ती खूण आहे. तिथून तो पाहणारा जो आत बसला तिथं सगळ्या घडामोडी होतात. आजच्या भाषेत वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर मेंदूपाशी सगळ्या घडामोडी होतात. जिथं तुम्हाला तुमची प्रचिती, तुमची जाणीव, तुमच्या मीपणाचा भाग आहे तिथं हे सगळं समजतं. नंतर ते तिथं होणार आहे. म्हणून इथं स्पंदन निर्माण होणं ध्यानात होऊ शकतं एखाद्याला, पण ती बाह्य क्रिया आहे हे लक्षात घ्या. आज्ञाचक्र हे इथंही सांगितलेलं आहे आणि याच्या आत स्वामीजी अमृत बिंदूमध्ये म्हणतात की तुमच्या भ्रुकुटी मध्यापासून एक काल्पनिक आडवी रेषा जर काढली माग आणि जो तुमचा टाळूचा प्रांत आहे त्याच्यावरून एक उभी रेषा जर काल्पनिक काढली तर ते जिथं एकमेकांना मिळतात तिथं आज्ञाचक्र आहे. कधी कधी असं सांगितलं जातं की आपली जीभ माग नेली की हाडाच्या माग जो पातळ पडदा लागतो तिथून काल्पनिक रेषा वर नेली आणि कपाळाच्या माग येणारी काल्पनिक रेषा ज्या ठिकाणी मिळतात तिथं, हा साधारण जाणीवेचा प्रांत आहे असं आपण लक्षात घेऊ. त्यामुळे तिथे स्पंदन नको. ध्यानामध्ये स्पंदन निर्माण होईल त्याच्याकडेही अलिप्तपणाने पाहू, तेही जातं. आणि व्यवहार काळी देखील त्याची आठवण नको, त्याच्याऐवजी आपण तेच आहोत याची आठवण. प्रश्न बरोबर विचारलाय, म्हणजे सोहमचे अनुसंधान आहे का? त्यावेळेला आपण अव्यक्त, अविनाशी, नित्य, विकाररहित, जाणीव स्वरूप, सुख स्वरूप, शांती स्वरूप आहोत. तो परमात्मा जसा अविकारी तसाच मी अविकारी, म्हणून तोच मी आहे असं सोहमचं तिथं स्फुरण असावं. भ्रूमध्यापाशी जाणीवेचे भान निर्माण होते. व्यवहार काळीही आपण देह मनबुद्धी नसून ध्यानकाळी जाणवलेली ती शुद्ध जाणीव आहोत याचा अधूनमधून आठव राखता येणं बरोबर आहे. भ्रूमध्यापाशी जे जाणीवेचं भान निर्माण होतं ते नंतर भ्रूमध्येही विसरला जातो आणि केवळ जाणीव शिल्लक राहते. मग भ्रूमध्य हा प्रांत पुढे राहत नाही, केवळ जाणीव राहते. देहही जातो, देहाची आठवण जाते. जातो याचा अर्थ अशा रीतीने आपण निरालंब. स्वरूपानंद म्हणतात की ती जाणीव निरालंबी स्फुरे, पुनरपी तेथेची मुरे, तरी जीवदशा कार्य नास्तिक बारे नास्तिक्य पावे. त्या ठिकाणी मग जीवदशा देखील शिल्लक राहत नाही. म्हणून जे ध्यान करतो ते एका प्रकारे व्यवहाराची रंगीत तालीमच असते. आणि तुम्ही ध्यान अजिबात जमलं नाही आणि विचारच करत राहिलात आणि तुम्हाला विचारावर नियंत्रणच ठेवता आलं नाही तर व्यवहारात देखील तुम्हाला ते करता येणार नाही. मग व्यवहार आपला नेमका तसाच चाललेला असतो. म्हणून ध्यान आणि बाहेरचे विचार हे बाहेरचं वर्तन हे तसं पॅरलली जाईल जो ध्यान करणारा आहे. आणि जो आत्मभान राखून व्यवहार करायला लागेल त्याला सायुज्य मुक्त म्हटलेलं आहे. चालता बोलता निचेष्ठित पडले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता. आता विष्णूला आपण विष्णू आहोत असं आठवायला लागत नाही, पुरुषाला आपण पुरुष आहोत असं घोकायला लागत नाही. लागतं घोकायला? आपलं पुरुषत्व आठवण्यासाठी म्हणून मी पुरुष आहे अथवा स्त्रीला मी स्त्री आहे स्त्री आहे असं आठवायला लागत नाही, ती सहजच स्त्री असते. तसा जो सच्चिदानंदाच्या बोधात जातो त्याला नंतर सहजावस्थेमध्ये साधकांनी मात्र हे सगळं जरूर करावं, तो नंतरच्या काळात तो सुखानी राहण्याची कलाच त्याला मिळते. त्यामुळे त्याचे विचार बदलतात, त्याचं मन बदलतं. त्रास देणारं मन राहतच नाही, तो शांतच असतो. जसे विष्णू शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम क्षीरसागरात पहुडलेले आहेत, तसा तो कोणतेही काम करत असताना शांततेने शांती राखून करेल, ही पुढची स्थिती झाली. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यामुळे ध्यानातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पॅरलली व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा, नामस्मरणाचा देखील करावा. जसं बसून नाम घेत असताना वेगळ्या वेगळ्या स्थितीतून जातो, मनच आवरत नाही, ही पहिली स्थिती आहे. मग नंतर नामावर मन केंद्रित होणं ही अजून एक स्थिती आहे. पण मन केंद्रित होत असताना नाम याचा अर्थ आत्मा, आपण आत्मस्मरण करतो आहोत असा भाव राहतो आहे, ही अजून एक स्थिती आहे. नाम घेत असताना नामी नामधारक नाम हे विसरलं जाऊन नामच थांबणं आणि आनंदाचा प्रत्यय येणं ही अजून एक स्थिती आहे. या सगळ्या व्यवहारात वापरणं शक्य आहे. आपण सद्गुरू सूचित करतात साधना, ती आपण कितीतरी वाढवू शकतो. नंतर वाढवणं आपल्या हातात आहे. जसं सारे गम पद निसा हे सात स्वर शिकवणं एवढं गुरूंचं काम आहे, आणि ते वेगवेगळ्या रागात कसे येतात ते सांगणं गुरूंचं काम आहे. पुढे त्याचा कितीतरी विस्तार करू शकतो एखादा गायक जसा, तसं परमार्थ व्यवहारात मुरवण्यासाठी उतरवण्यासाठी म्हणून मग कितीतरी मार्ग त्यांनी आपले आपण चोखाळावेत. चालत असताना देखील 100 प्रकारे साधना करता येतील. ऑफिसमध्ये काम करताना देखील 100 प्रकारे अनुसंधान ठेवता येईल. आपणच विचार करावा काय काय करू शकतो, आणि आपण अंमलात आणावं. गाडी चालवताना 5-10 पद्धतीने चालू शकाल. जर नीट विचार केला साधना व्यवहारात कशी आणायची तर आपल्याला करता येणं शक्य आहे असं मी म्हणतो. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे हृदय स्वयंभची असे, याचं कारण हे ज्ञान बाहेरून खोल्यासारखं नाहीये. एखादा पुष्पगुच्छ फुलदाणीमध्ये खोवून ठेवणं तो सुकणार आहे, पण जमिनीतूनच ज्याला मिळतं आहे पाणी मिळतं आहे अन्न मिळतं आहे तर ती फुलं सदाबहार राहतील. ती जातील पण त्या झाडाला परत फुलं येतील, कळ्या येतील, फुलं येतील. असं जसं व्हावं तसा बोध हा सतत आतून वाहणाऱ्या झऱ्यासारखा आपल्या ठिकाणी कसा निर्माण होईल हे आपण पाहावं. तसं करता येणं शक्य आहे. तशा प्रकारे साधनेबद्दल विचार करता येणं शक्य आहे. हा प्रश्न खूप चांगला होता. बरेच दिवस मी घेऊन येत होतो आणि परत जात होतो. हे सगळं बरोबर लिहिलंय, फक्त विचार कमी करता येतात ध्यानात, व्यवहारात देखील तसं करता येणं शक्य आहे. अमनावस्था येते ध्यानात, व्यवहारात देखील अमनावस्थेत काही काळ राहता येणं शक्य आहे. कोणत्या कृतींमध्ये याचं तारतम्य ठेवलं म्हणजे झालं. भ्रूमध्यापाशी जाणीवेचं भान निर्माण होतं, याचं जाणीव महत्वाची आहे, भ्रूमध्य तितका महत्वाचा नंतर नाही. ध्यानाच्या वेळेला आहे सुरुवातीला, मग नंतर तोही जातो आणि आत्मरूप आपण शिल्लक राहतो. ती जाणीवेचं भान हे व्यवहारात देखील कायम ठेवता येणं शक्य आहे. कोणत्या कोणत्या तरी कृतीमध्ये त्या त्या वेळेला ते जरूर करावं. आणि सोहमचं अनुसंधान, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, हेही व्यवहारात करता येणं शक्य आहे. आपण एक 5 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. आपल्या श्वासांवर लक्ष, सहज चाललेले श्वास. संथ आणि शांत, श्वास संथ होऊ देत, मन शांत, श्वास संथ, मन शांत। शांत मन, चिदाकाशात लक्ष, अर्थात विचाररहित चिदाकाशात, आपण सत् स्वरूप आहोत, म्हणजे नित्य आहोत, अविनाशी आहोत, आपली नित्यता आणि अविनाशित्व या भावनेशी तदाकार व्हा। आपण सत् स्वरूप आहोत, जे अविनाशी निर्गुण स्वरूप आहोत, अक्षर स्वरूप आहोत, आपल्या अविनाशी निर्गुण अक्षर स्वरूपाशी तदाकार व्हा चिदाकाशात। आपण जसे सत् आहोत, म्हणजे अक्षर अविनाशी निर्गुण, तसं आपण सत्स्वरूप आहोत हे समजतही आपल्यालाच। आपण ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप, जाणीव स्वरूप आहोत। आपण अक्षर अविनाशी निर्गुण चैतन्य मात्र आहोत। जाणीव रूप आहोत, आपण नित्य अविनाशी जाणीवरूप अव्यक्त आहोत। आपलं हे अविनाशी जाणीव रूपाने असणं हेच सुखमय आहे। त्या सुखाशी तदाकार व्हा। जिथं द्वैत नसल्यामुळं शांती आहे, आपण सुख आणि शांती नियुक्त आहोत, आत्मरूप आहोत। आपण सच्चित सुख स्वरूप आहोत, हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।